योगक्षेम वाहतो तसंच स्त्रिया वैश्या तथा शूद्रा तेथी आधी परान होती हा जो अध्याय आहे हा अध्याय पवित्र पतितांना पावन करून घेणारा असा अध्याय आहे असं विनोबात झालं. अनन्य होऊन ते चिंतन करतात आणि माझी भक्ती देखील करतात, उपासना देखील करतात, त्या नेहमीच युक्त असणाऱ्यांचा योगक्षेम नेहमी चालवतो असं स्वतः म्हणाले. त्यांचा योग चालवतो याचा अर्थ अप्राप्त वस्तू प्राप्त होणं हा मानवी जीवनामध्ये योग आहे. परमात्मा प्राप्ती हा योग आहे. शांती समाधान प्राप्त होणं स्वरूपबोध होणं हा योग आहे आणि हे त्या भक्ताला प्राप्तही होतं आणि त्याचा सांभाळ देखील जे दिलेलं आहे त्याचा निर्वाह देखील मी करतो असं भगवंत म्हणाले. हा क्षेम आहे. हा दोन्ही योग आणि क्षेम देणं आणि सांभाळणं हे योग योगेश्वर असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या कृपेने होत असत. या अध्यायामध्ये आपल्या स्वतःबद्दल सांगताना भगवंत असं म्हणतात की मी सर्व भूतमात्रांमध्ये सम आहे. समोहम सर्व कृपेषु नमे द्वेषोस्ती न प्रिया. मला कोणीही द्वेष नाही आणि कोणीही प्रिय नाही त्याच्या तऱ्हेने प्रकृतीच्या अंगाने मी सर्वांच्या बाबत अत्यंत सम आहे आणि समत्व हा भगवद्गीतेचा मूळ विषयच आहे. भक्ताचं वर्णन करताना देखील जो खांडा वया धावो घाली का लावणी दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा नाही इच्छू बंधून पाळीतया तोडून काळीतया तडून नोकेची केली. तशा प्रकारे भक्त देखील समोर राहतो. भगवंत देखील भक्तांच्या बाबत आणि सर्वांच्या बाबत मी समोर असतो असं स्वतःचं वर्णन करतात. जे मला तशा पद्धतीने नसतात त्यांना हे भजन की तुमाम भक्त्या मैत्रे ते शिवजा ते मला जसे भजतात तसं त्यांना सहत्वानीच मी फळ देतो. मम वर्तमान वर्तन ते मनुष्य आकार वर्षा कसाही चालला तरी तो माझ्याच दिशेने येत असतो. तो मी उसळी कैसा तरी तो सर्व कृती सदा सरीसा सर्व भूत मात्रांच्या ठिकाणीही एकसारखा असतो. गाईची तहान पाण्याने भागते, मनुष्याची तहान पाण्याने भागते आणि व्याघ्र सिंहांची तहान देखील पाण्याने भागते. मी सर्वांच्या बाबत सम असाच राहतो. जे तर आप करू ऐसा भागू नाही, जे ऐसिया माते जाणवी अशा प्रकारे जे मला जाणतात अहंकाराचा गुरुठा मोडवी जे जीवे चरणे करून मी माते भजले ते वर्तत दिसती देवी तरी ते देवी ना माझ्या ठाई आणि मी दयांच्या हृदयी समग्र असे. तया मी देखे एक तीर आती त्यांना एक देह आहे लौकिकी सुख बुद्धी तया ते म्हणती तरी आम्हा ते ऐशी प्रचिती परब्रह्मची हा आम्हाला अशी प्रचिती असते की हा परब्रह्म स्वरूप आहे. मला मोठा आनंद होतो की श्यामाताईंनी सुरू केलेलं हे कार्य नागपूरमध्ये आज 39वा वर्धापन दिन उत्सव साजरा करत आहे. पुढच्या वर्षी 40वा वर्धापन दिन उत्सव असेल. हे कार्य नागपूरमध्ये श्यामाताईंनी आणलं. दादा जोशी स्वामीजींकडे प्रथम गेले, मग त्यांच्या भगिनी श्यामाताई गेल्या आणि श्यामाताईंनी स्वामीजींपासून प्रेरणा घेऊन मला असं म्हणते की वेगवेगळ्या ठिकाणी कॉलनीजमध्ये किंवा जी नगरं इथं आहेत अशा नगरांमध्ये श्यामाताई त्या काळी नागपूरमध्ये बसची काय सेवा आहे आपल्या सगळ्यांना म्हणते. पण बस स्टॉपवर अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास उभं राहून बस करून त्या दूर दूर जायच्या. तिथं उतरल्यानंतर 10-20 मिनिटं चालत जायच्या आणि जिथं जातील तिथं ज्ञानेश्वरी सांगायच्या केंद्र घ्यायच्या. त्यांच्या मेहनतीमधून त्याचं फळ म्हणून आज झालेला परिश्रम आहे असं मला वाटतं. श्रीवर्धनच्या पद्धतीने बोलला, देवस्थानच्या पद्धतीने बोलल्या, शंकरताईंच्या पद्धतीने बोलल्या, सचिनचं मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलं. हा इथं असणाऱ्या कार्याचा दृश्य परिणाम आहे. मी मागच्या वर्षी असं म्हटलं की कार्यक्रम आपण काय करावा अशा प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करणं तो बसवणं याच्याऐवजी आपण श्रवण भरपूर केलेलं आहे. आतापर्यंत आपल्यातलेच काही साधन एखादी ओढी घेऊन त्याच्याबद्दल परिसंवाद करतील आणि त्यांनी ते अंमलात आणलं आणि इतका चांगला परिसंवाद झाला. जसं शीतावरून भाताची परीक्षा होते तसं या मंडळींनी जे काही आतापर्यंत ऐकून मिळवलेलं आहे आणि हे तिघंच आहेत असं नाही, हे तिघं तर आहेतच आहेत. सचिन दादा तर आहेतच आहेत, पण असे कितीतरी लोक तिथं खरंच तयार झालेले आहेत आणि कालांतरी होती समर्थांच्या भाषेत श्रोता हा प्रसंगी वक्ता याचाही वक्ता व्हावा असं समर्थांना वाटत असत. आपण जे ऐकलं ते सुसूत्रपणाने एक 10 मिनिटं मांडता यावं तर किती चांगला उपक्रम तुम्ही या इथली नियमित केंद्र सांगतात त्या केंद्रांमध्ये तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे म्हणून ती केंद्र चालतात. आपल्या स्वतःकरता म्हणून स्वतःच्या साधनही करतात. आपलं श्रवण मिळावं म्हणून आपल्या विचारांची पातळी उंच व्हावी म्हणून काही अधिक चांगलं जीवन आपल्याला जगता यावं म्हणून आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे हे कार्य उभं राहिलेलं आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सुमनो आणि शुद्ध भक्ती अविंदक अन्य गती पहिला कौशल्य तरी तया प्रती चाळवीचे सुखे तरी प्रस्तुत आता दिली उपाचोमी आणि नाही म्हणून तुझे तरी तुझ्या ठाई लपवू नये असं म्हटलं. आणि स्वामीजींनी देखील असे सुमन शुद्ध नव्हती असे श्रोत पाहून त्यांच्यापाशी मी पूजन सांगितलं. भगवंत सर्वांच्या विषयी अत्यंत सम असले नमे द्वेषोस्ती प्रिया असा त्यांचा जरी भाव असला तरी देखील हा भाव समजण्यासाठी त्यांचा समत्व असा अहंकाराचा पुरुषा मोडवली जे जिवे कर्मे करोनी माते भजले अहंकाररहित कर्म करणं आणि वर उपासना करणं ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समकर असे सविस्तर वटत्व जैसे बीज गणिके माझी असे आणि बीज करू असे वकी जेवी तेही आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच राहते असा जो अन्य भक्त आहे त्याच्याविषयी आम्ही आणि तो वरवरची नामाची अंतर असते पण मी आणि तो एक असं भगवंत म्हणतात. पण त्याच्या पुढं हा अध्याय गेला. हा अध्याय आता असं सांगायला लागला की अभिषेक सुदुराचारो भजते माम अनन्य भा साधू एव समंतव्या सम्यक व्यवस्थितो निसा दुराचारातला दुराचारी देखील जेव्हा मला अनन्यतेने बसतो ही अनन्यता फार महत्वाची आहे. आपल्याला सदाचारी आणि दुराचारी हे दोन शब्द माहिती चांगले माहिती समजतात. दुराचारी व्यक्तीच्या ठिकाणी तुम्हाला जर कोणी दुराचारी माहीत असेल सदाचारी व्यक्तीच्या तुलनेने तुम्हाला आश्चर्य वाटेल जर ऐकून पण जो दुराचारी असतो त्याच्या केंद्रात जास्त दृढ निश्चय असतो. त्याच्यावर कशीही कशाही गळा आल्या तरी तो दुराचरण सोडत नाही. तो जरा जास्तच कणखर असतो. सदाचारी मनुष्याचं जरा तिकरण असतो. तो पटकन तिकडचं तिकडं होतो. तो गोंधळात पडतो विचारात पडतो. पण दुराचारी माणसाच्या ठिकाणी तो गोंधळातच पडत नाही. दुराचारी म्हणून जी पात्र त्याच्यातला कणखरपणा हा जर भाग घेतला सदाचारी माणसांमधील अंतरपणा तो प्रसंगी नसतो असं नाही. पण दुराचारी माणसाचा कणखरपणा जरा आगळा वेगळा नसतो. तो मी तू करून पाण्या सरसवून भांडायला तर तयारच असतो. पण नुसतं भांडत नाही तर रस्त्यावर मारामारी करायला तयार असतो. त्याच्यापोटी कुठेही जायला तो तयार असतो. पोलीस स्टेशनमध्येही न्या त्याला सांगतो. सदाचारी मनुष्य असतो त्याचा जरा आवाज चढणार तर त्याचे पायच लटपट कापायला लागतात. दुराचारी मनुष्य हा त्याच्या केंद्रामध्ये त्याच्या आत कणखर असतो, त्याचं केंद्र फार कणखर असत आणि त्याचं जे बाह्य आवरण असतं, प्रगतीकरण असतं, ते मात्र आचरणात्मक पाहिलं तर दुराचार्य असत. त्याचा बाहेरचा जो कर्माचा भाग आहे तो ठीकठाक नसतो, त्याचे विचार ठीकठाक नसतात. सावरकर असं म्हणाले की गुंड आहे म्हणून रिटायरमेंट करू नका, त्याला जरा सैन्यात वगैरे घ्या. प्रत्येकाचं कुठेतरी काम आहे असं ते म्हणाले. पण दुराचारी माणसाचं हे वैशिष्ट्य असतं की तो बाहेरच्या आचरणाच्या बाबत खरंच समाजाला मानवेल असं नसतो. पण आपण भयंकर कणखर असतो, अतिशय कणखर असतो आणि त्याचं हे आपण जे कणखर असणं तो पूर्ण परमार्था करता उपयोगी पडतो. दुराचाऱ्यातला दुराचारी जर साधनेच्या बाबत साधनेकडे वळेल तर त्याच्यामध्ये फार फार मोठा ग्रंथ पडतो. कोणाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तुम्ही आठवा, थोडा कोण आणि मोठा कोण, असा फार मोठा कोण त्याचं जीवन फारच फारच बदलून जात. जेव्हा वाण्या नारदाच्या समोर आला, नारदांच्या नारद वनातून जात असताना पोट भरण्यासाठी वाटमाऱ्या करणार आणि वाटमारी करून जर कोणी विरोध केला तर त्याला मारणारा, पण सुरुवातीला विरोध केला तर मारणारा वाल्या सरसकट लोकांना मारूनच टाकायला केला. त्याला दोन प्रकारचे लोकच माहीत होते. एक म्हणजे त्याचं स्वरूप पाहून हा आपल्याला लुटणार आहे असं समजल्यावर त्याच्यापासून पळून जाणारे लोक वाल्यांनी पाहिलेले होते, त्यांना पकडून तो सोडत नसे. किंवा आता इलाज नाही तर निदान आपण दोन हात तरी करू असंही कदाचित त्यांनी पाहिलेले होते. पण नारद वाल्यांच्या समोर शांतपणे उभे आहे. नारदांची शांती पाहून वाल्या तपासला आणि पुढची तर गोष्ट आपल्याला माहितीये, त्याच्या आत जो कणखरपणा होता त्या कणखरपणाने त्याला साधू बनवला. म्हणून दुराचारी व्यक्ती जरी असली तरी देखील जर अनन्यतेने भजन करेल असं भगवंत म्हणतात. साधनं देवस मंतव्या सम्यक विकसित होती सहा क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती. लोकांनी असं म्हणतात हा भक्तीतला विपाक सांगितलेला आहे. भक्तीतला विपाक आपल्याला कर्मविपाक म्हणजे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी नेहाभूत क्रमनाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. चांगल्या कामाला स्वल्प अल्प जरी सुरुवात केली तरी देखील जो अभिक्रम आहे तो अभिक्रम कधीच संपत नाही. लोकांनी असं म्हणतात तशी तरकार धरलेली वस्तू तिला मागे येण्याची सोय नाही, तिला तसं पुढेच जावं लागतं. तसं उत्तम कर्माचं आचरण करता करता हळूहळू एक वेळ अशी येते की त्यावेळी तो उद्भवून जातो. जनता पितांसारखे देखील काही एका जन्मात मुक्त झालेलं नाही असं लोकमान्य म्हणतात. अनेक जन्मांच्या नंतर ते मुक्त झाले, कारण भगवंतांचा तसा सिद्धांतच आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदैव सर्व किती स महात्मा सुदुर्लभा. एकदम कोणी हानी होत नाही. जन्म जन्माची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये जर उत्तम कर्माला हात घातला तर कर्मविपाक सिद्धांत असं सांगतो
कि तुम्हें की कर्म करता त्या कर्माचा एक बाह्य परिणाम होतो तसंच त्या कर्माचा एक अंतर परिणाम होतो. जो बाह्य परिणाम आहे तो बाह्य परिणाम होतो आणि गोष्ट संपून जाते, पण जो अंतर परिणाम होतो तो मनावर होतो, संस्काराच्या अर्थाने चित्तावर होतो, बुद्धीवर होतो, अंतःकरणावर होतो. आणि प्रत्येक कर्माला असं बाह्य फळ देखील आहे आणि अंतर फळ देखील आहे, आणि दोन्ही फळ अवश्यमेव मिळतात. जसं चेंडू जमिनीवर आपटला तिसरी मारून वर येणार कलस म्हणून, तसं कर्म घडलं की जगतामध्ये काही एक बदल होणार तुम्ही केलेल्या कर्मामुळे, तसं तुमच्या अंतर्यामी देखील एक बदल होणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे. अंतर्यामी जो बदल होतो, जर उत्तम कर्म घडलं आतून तर अंतर व्यक्ती बदलते, मनावर बुद्धीवर संस्कार होतो, आणि त्या संस्कारांनी पुढचं जे कर्म हातात घेतलं जातं ते कर्म अधिक चांगलं होतं, त्याचाही अंतर्व्यक्तीवर परिणाम होतो. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माचा कधीच नाश होत नाही. बाह्य कर्म जगतात काही ना काही बदल घडले समजा, आणि तुमच्यावर जो बदल होतो तोही होत क्रमशः मेहाभिक्रम नाशोस्ती, त्या अभिक्रमाला कधीच नाश होत नाही, तो तुम्हाला साधून होईपर्यंत तुम्हाला पुढे घेऊनच जातो. देखा जनता इक सर्व जात अशेत न सांगिता मोक्ष सुख पावते जागले, असं भगवंत म्हणतात. लोकांनी असं म्हणतात की हा जसा कर्मातला फलविपाक सांगितला तसं ध्यानातलाही फलविपाक समोरताने सांगितला. प्रयत्न यतमान असतू योगी संक्षिप्तील विषा, जो योगी आहे त्याची पापं प्रयत्नातून हळूहळू नाहीशी होतात. त्याचं किल्लीश काही सोडत अनेक जन्म संसिद्ध तो याती परांगती, आणि ध्यानाला बसलेला मनुष्य अनेक जन्मांनंतर हळूहळू परागतीला प्राप्त होतो, परमगतीला प्राप्त होतो. अशा प्रकारे हा भक्तीचा विभाग सांगितलेला आहे. कपीचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधू एकव्या सम्यक व्यवस्थो दिसा. तो साधू दुराचारी जरी असला तरी अनन्य भावाने जेव्हा भजायला सुरुवात करतो तेव्हाच तो हळूहळू साधू होण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्थात त्याचं जे साधू होणं असतं दुराचारी असतो त्याचा हळूहळू तो सदाचारी होतो. त्याची ज्ञान प्रतिष्ठा कायम ठेवून भगवंत देतात. दुराचारी असेल तर एकदम उद्धव जातो अस्तित्वही आहे. भगवंत असं म्हणतात की त्याचा आचार हळूहळू बदलतो, मग त्याची बुद्धी सुस्थिर होते, आणि बुद्धी सुस्थिर होऊन तो साधू म्हणून ओळखला जातो. पण वेदांमध्ये जी कर्म सांगितलेली आहे, कर्म पवित्रता सांगितलेली आहे, त्या कर्म पवित्रतेनंतर ज्ञान विचार सांगितलेला आहे, असा इथं कोणताही क्रम नाही. त्याच्यावर दुराचार आहे, त्या दुराचाराच्या पश्चात त्याला जेव्हा पश्चाताप होईल, पश्चातापही शुद्ध होईल, त्याला पश्चाताप होतो, आणि पश्चातापानंतर तो हळूहळू साधुत्वाकडे वाटचाल करायला सुरुवात करतो. त्याच्यासाठी भगवंत असं म्हणतात की तो साधू होतो सम्यक व्यवस्थितो ही सहा, म्हणजे त्याची बुद्धी सुस्थिर होते, त्याच्या बुद्धीचा चांगला निश्चय होतो, त्याच्या बुद्धीचा उत्तम निश्चय होतो आणि मग त्या निश्चयामुळे तो साथ होतो. हा जो बुद्धीचा निश्चय होतो त्या बुद्धीच्या निश्चयाची साधू होताना त्याला सतत बुद्धीचा लाभ होत होतो. तुम्हाला सांगितलं की भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये जी आश्वासनं दिली योगक्षेम कशा रीतीने मी चालवतो त्याच्यावर योग कसा चालवतो याच्या त्याचा 10व्या अध्यायामध्ये आणि त्याचा क्षेम कसा चालवतो 10व्या अध्यायामध्ये अधिक खुलासा केलेला आहे असं मी सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की ते सतत युक्त जे झालेले आहेत ते मला प्रेमपूर्वक भजत असताना मी त्यांना बुद्धियोग देतो. ते बुद्धियोगाचा आश्रय करतात आणि त्यामुळे ते माझ्याकडे येतात. पण हा बुद्धियोग हा शब्द प्रथम भगवंतांनी 2व्या अध्यायात विचारला. इथेही जे म्हटलेलं आहे सम्यक व्यवस्थित विचार त्याच्या बुद्धीचा चांगला निश्चय होतो आणि मग तो साधू होतो. योग बुद्धी सांगताना किंवा कर्मयोग योग सांख्याच्या अंतर्गत आत्मज्ञानाच्या अंतर्गत असणारी कर्मबुद्धी सांगताना भगवंतांनी जो कर्मयोग सांगितला अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. कर्मणी एव अधिकार आहते मा फलेषु कदाचन मा कर्म प्रदयेतुर्भू माते संगः तु कर्मणी योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. कर्मामध्ये तुझा अधिकार आहे. जेव्हा इंद्रिय आहे तेव्हा ती कर्म करणार कर्म करण्याचा अधिकारच तुला प्राप्त झालेला आहे. तसाच फळाच्या ठिकाणीही अधिकार आहे. जेव्हा कर्म करशील तेव्हा फळ मिळायलाच पाहिजे. पण फळ मिळाल्यामुळे तो आत्मभावनेला अंतरतोस तो विषयांकडे प्रवृत्त होतोस. म्हणून तेवढा अधिकार तू सोडून दे असं भगवंत सांगतात. मा कलेषु कदाचन मा कर्म फलहेतू होऊ तू कर्म फलहेतू लक्षात ठेवून करू नकोस. माते संगहा तू अकर्मणी आणि मुळीच कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. तो देहाचा स्वभाव नाही. त्यामुळं कर्म न करण्याचा आग्रह तू करू नकोस असं भगवंत म्हणतात. तशा तऱ्हेने तू योगस्थ हो आणि कर्म कर. संग टाकून म्हणजे नीपणा टाकून फलवासना टाकून तू कर्म कर. योगस्थ गुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय आणि ते सिद्ध होईल अथवा असिद्ध राहील काहीही होऊ शकतं. कर्माला प्रारंभ केल्यानंतर कदाचित ते सिद्ध होईल कदाचित एखादं कर्म सिद्ध होत नाही. जीवनामध्ये अपूर्णता पुष्कळ असते. तसंच कर्म अयशस्वी देखील होईल. पण सिद्धी अथवा असिद्धी याच्याकडे दुर्लक्ष करून आत्म्याकडे लक्ष देऊन केवळ कर्तव्य कर्म करणं असं तू कर. समत्व बुद्धी राखून कर्म कर असं भगवंतांनी उपदेश केला. समत्व योग उच्चते आणि अशा समत्वाला समत्व स्थिती राखण्याला योग असं म्हणतात. पुढे भगवंत असं म्हणाले की पुरेकंड अवरण कर्म बुद्धियोगा धनंजय. अशा प्रकारचा बुद्धी योग म्हणजे आत्म्यामध्ये फिरं राहणं आणि कर्माचं आचरण करणं. अशा पेटाही कर्म करणं हा जो बुद्धियोग आहे अथवा समत्व बुद्धी आहे त्याच्यापेक्षा हे लक्षात न घेता केवळ कर्म करत बसणं हे भिन्न दर्जाचं आहे असं भगवंत म्हणाले. म्हणजे कर्मयोगामध्ये भगवंतांनी बुद्धियोगाला महत्व दिलेलं आहे. बुद्धियोग याचा अर्थ समत्व बुद्धी. अर्जुन समत्व चित्ताचे त्यांची सारं कारण योगाचे जे तो मन आणि बुद्धीचे ऐक्य आती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हाच जर बुद्धियोग माझ्या दुर्दैवी मिळतो असं भगवंत म्हणाले जर कोणी म्हणेल की मी माझ्या किमतीने तो मिळवेल तर तू प्रयत्न करायचा आहे, अनुसंधान ठेवायचं आहे, पण मिळेल तेव्हा कुटुंबी मिळाला असं धरायचं आहे, नाहीतर देहाभिमान वाढतो. माझ्यामुळे मिळाला असं जर म्हटलं तर देहाभिमान वाढतो आणि ज्ञानामधून अंतरतोस. याच बुद्धियोगाचा आत्ताच्या श्लोकामध्ये भगवंतांनी उल्लेख केला. अपिचेतु दुराचारो भजते माम अनन्यता साधू तेजस मंतव्या सम्यक व्यवसितो हि सहा. त्याची बुद्धी सम्यक राहते. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये व्यवसायातीचा बुद्धी एकेक गुणनंतर नसतो म्हटलं. जी निश्चयात्मक बुद्धी आहे ती एकच निर्णय देते. बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयोग अव्यवसायिका. म्हणून तुझी बुद्धी व्यवसायात निघा राहील, ती स्थिर राहील, तुला बुद्धियोग प्राप्त होईल असं भगवंत इथं म्हणाले. आणि असा दुराचारी देखील साधू होईल असं भगवंत असं म्हणताय. पुन्हा हा बुद्धियोग शब्द भगवंतांनी वापरला 18व्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाचा असा कर्मयोग भगवंतांनी सांगितला. कर्मयोग सांगून झाल्यानंतर काही महत्वाचे श्लोक आहेत. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चेतस्ततम भव असं भगवंत म्हणाले. सर्व कर्म मनाने मला अर्पण करून तो बुद्धियोगाचा आश्रय धरून मच्चित्त हो मच्चेतस्ततम भव मच्चित्त सर्व दुर्गाने मत प्रसादात करिष्यसी. आणि मच्चित्त झाल्यानंतर तू सर्व कठीण परिस्थितीतून देखील करून जाशील. आणि जर अहंकाराने तू हे जर ऐकलं नाहीस तर तुझा विनाश होईल असं भगवंत म्हणतात. असा हा बुद्धियोग जो आहे त्या बुद्धियोगाच्या त्या अवलंब करून दुराचारी देखील तरतो असं भगवंतांचं म्हणणं आहे. अपिचे सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधू एव समंतव्या सम्यक व्यवस्थितो हिसा. याच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्या फार सुंदर आहे. ऐसे भजते ही प्रेम भावे जया शरीर ही पाठी न पवे तेने भगतया व्हावे जातीची. आणि आचरण पाहता सुबता तो दुष्कृताचा तीर सेल वाटा तरी जीवित वेचिले चोबटा भक्तीची. की दुराचारी असला तरी दुराचारी भगवंताला प्रिय असतो असं त्याचा अर्थ करायचा नाही. त्याच्याऐवजी प्रथम दुराचारी असला तरी देखील त्याची बुद्धी जेव्हा भगवंताकडे वळते तेव्हा क्रमाने आपण जी दुष्कृत्य करत होतो ती दुष्कृत्य सुटतात. त्याच्या बुद्धीला निश्चय प्राप्त होतो आणि तो भगवंताशी तादात्म्य पावतो असा अर्थ करायचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा तीर सैल वाटा. खरं म्हणजे मूर्तिमंत पाप असं त्याचं वर्णन करावं असा तो असतो. तरी जीवित बेसिले चोहटा भक्तीची आधी आता अंतीची या भक्ती सातपणे पुरले गती म्हणून जीवित देणे भक्ती विधले शेती. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील अंतिमती तेजी गती अशा प्रकारचा विभाग मान्य केलेला आहे भक्तीतला. ते पुन्हा जर म्हणतात तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमांची अवधारी. तो जरी आधी दुराचारी असला तरी देखील तो सर्वोत्तम होतो. मात्र हे सर्वोत्तम त्याला अचानक मिळालेलं नसतं. खरं म्हणजे आपल्यापाशी दृढ निश्चयाचीच कमतरता असते.
नक्की विद्यार्थी चर्चेपासून आपण याचा अनुभव घेतलेला असतो. पाच ते चार वाजता उठून अभ्यास करू, पाच ते तीन वाजता उठून अभ्यास करू. मी तीनचा प्रेझेंट लावायचो, माझे वडील म्हणायचे कशाला एवढ्या लवकरचा प्रेझेंट लावतोस, पण नजर झाल्यावर मला ऐकू देखील घ्यायचा इतकी गायच होत असेल. मी त्यांना म्हणायचो तुम्ही उठवावर का मला, त्यांना नजर ऐकून अर्थात जाग यायची मला पाच मिनिटात उठतो काय विचारलं झालं. आणि मग पाच वाजता परत एकदा ते उठवायचे की तू उठणार होतास ना, मग तुम्ही आम्ही का नाही उठवत आणि तुला हात मारली की तू म्हणालास की पाच मिनिटांनी उठतो, परत म्हणालास अजून पाच मिनिटांनी उठतो. म्हणून जो दृढ संकल्प असतो तो दृढ संकल्प कधीतरी दृढ निश्चयामध्ये संकल्पाचं रुपांतरण करायला आपण कमी पडतो, साधत म्हणून आपण आपली दुराचारी नसतो. पण दुराचाराचा जो गुण पाहिला की त्याचा संकल्प फार पक्का असतो, त्याचा पक्का संकल्प आपल्या ठिकाणी जरा कमीच असतो, त्याचं निश्चयामध्ये रुपांतर करणं हे आपल्याला जड जातं. आणि आपल्या संकल्पाची जी साठवण असते ती फार कमजोर असते. जसं वर्षाच्या सुरुवातीला या वर्षात मी काय काय करेन दुरुस्त करायचं एक साधन एका साधूकडे गेला, तो म्हणाला की परीक्षा घेतल्याशिवाय तर मी कोणालाच शिकवत नाही, जा ती बातमी घेऊन जा आणि पाणी भरून आणि त्यांनी पाहिलं तर नुसता हाताला जवळ होता पाकली नव्हती, म्हणून पाकली पाणी डोळाला त्यांनी हातामध्ये पाकली सोडली. तो बघून पाहिलं तर पाकली पूर्ण बुडालेली, पूर्ण भरलेली, ओढायला सुरुवात केली, वर येईपर्यंत सगळं पाणी गळून गेले. असं तोटा तिथला त्यांनी पाहिलं, एवढी मोठी गळती पाकली घेऊन त्या साधूने मला ती भरून आणायला सांगितली की कधी बघायची. तो साधूंना म्हणाला की आम्ही पाणीच गळती आहे. ते म्हणाले कसे गळके संकल्प घेऊन तू माझ्याकडे येऊ नकोस. माझ्याकडे बरेच लोक येतात आत्मज्ञानाच्या अलीकडं काही नको म्हणतात, पण साध्या साध्या गोष्टी देखील त्यांना करता येत नाही. माझ्याकडे लोक येतात म्हणतात की आता रिटायर झालंय, आता तुम्ही सांगाल त्याला तुमच्या इथं हजर आहे, या रविवारी या, या रविवारी आमचं ज्येष्ठ नागरिक संघ त्याचे आम्ही मित्र जरा म्हणतो, या रविवारी काही करणार त्यामुळे माझी बुधवारी भेटायची वेळ बुधवारी या, बुधवारी जरा आमचा तो अमुकमुक क्लास असतो. आत्मज्ञानाच्या अधिकांचं काही नको आहे आणि तू अमुक वाजता ये असं म्हटलं तर तेवढं देखील बघत नाही, आत्मज्ञान कसं काय म्हणणार. म्हणून आपले संकल्प दृढ करण्याचा प्रयत्न साधकांनी नेहमी करावा. आणि असा प्रयत्न करत असताना खूप छोट्या संकल्पांपासून सुरुवात करावी, कारण रोज संकल्पापासून आपण स्वतः जेव्हा हरतो आपला निश्चय कमी पडतो तेव्हा आपल्या आत्मबलाचा अपमान होत असतो. आपण रोज हरत असतो याचं कारण फार मोठे संकल्प डोळ्यासमोर असतात आणि त्याच्यातनं काही साधत नाही. आता इथून पुढे एक वर्षभर मी रोज 25 सूर्यनमस्कार झाली, तो आज असा संकल्प करू की आज उठलं तर आज 25 सूर्यनमस्कार झाली आणि असं रोज कर वर्षभरायचा संकल्प करू नकोस. रोज म्हणून रोज मी ध्यानाला बसेन आणि ध्यानाला बसेन, तुझं ध्यान शिकायचं काही कारण नाही. म्हणून प्रथम जे संकल्प आपण तळीला नेऊ शकू तेवढेच संकल्प करा, आत्म्याचा अपमान करू नका.
पण ते संकल्प मात्र फार दृढ निश्चयाने केलेला आहे. आम्ही मुलांनी असं ठरवलं तेव्हा की आपण केंद्राकरता म्हणून जमायचं. आमची जमण्याची वेळ ही चार वाजता, चार पस्तीसला आमचं केंद्र सुरू व्हायचं. त्याच्यातूनच ते माधवनाथ भोगप्रसाद मंडळाचे मांडले. तर दर रविवारी असं 4.5 लाख लोक उपस्थित राहणं दर रविवारी ही फार मोठी गोष्ट होती. मला मिलिंद वाटवे असं म्हणाला की आपण समूह खरं पण हे असं कायम चालू ठेवणं माझ्या जरा प्रकृतीत नाही. मी म्हणलं माझ्या प्रकृतीत आहे, आपण प्रयत्न करू. पण आहे असं म्हणताना कधी कधी एखाद्या रविवारी 4.5 लाख जाणं तसं अवघड असतं ते मला समजायला लागलं. पण तरीही जायचं याच्यातून फक्त रविवारी एका दिवसापुरता केंद्राचा संकल्प केलेला होता. तो कधी का जायला लागला? पुढे मी घरी ज्ञानेश्वरी सांगायला लागलो. 1984 सालापासून मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. तो दर सोमवारी 9:45 मी ज्ञानेश्वरी सांगत असतो. आधी तीच वेळ फक्त बुधवार. तर तेवढी एक वेळ आठवड्यातून फक्त 9 तास कधी पाहुणे आले कधी घरात आजारपणा असली तेवढा एक वेळ सांभाळणं देखील फार कठीण आहे. तेवढंच जाता तुम्हालाही त्याचा अनुभव आहे, अंतरताईंनाही अनुभव आहे, सचशीलला आहे. तेवढी एक वेळ सांभाळताना वर्षातून 4-5 वेळी तरी असे प्रसंग येतात की आज कठीण आहे तरीही जातो आहे. एकदा असं झालं की स्वामीजींच्या एका प्रवचनाच्या नेमकं 1/2 पाऊण तास आधी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्या दिवशी प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून एक 10-12 भगिनी वर्गामध्ये आणि 10-12 पुरुष वर्गामध्ये असे लोक उपस्थित होते. सत्यसाईमध्ये स्वामीजी देखील ते विचार करून आले, जिल्हे भिजलेलेच होते. स्वामी असं म्हणाले की एवढे लोक तर मुक्त व्हायला काही हरकत नाही, ते दृढ संकल्पी आहेत. रिक्षातून स्वामीजी आले, काही लोक पुरघा पुरघा पाण्यातून चालत आले, छत्री घेऊन सगळे भिजलेले होते. पण अमुक वेळेला जायचंच असे ठरून आरंभाशिवून सगळे असतात आणि नियम बदल कसा पडला? तुम्ही केंद्रात येत होतात आणि नाही तर आता असं झालं तसं झालं. म्हणून थोडे संकल्प करा आणि ते थोडे संकल्प जेव्हा सिद्धीला जातात तेव्हा तुमचा अंतरात्मा बळकट होत असतो. रोज ध्यानाला बसण्याचा एक संकल्प तेव्हा करू. पण रोज एक ती जर कृती तुम्ही केली, या घड्याळामध्ये 8 वाजता जर 8 वाजायचे असतील, इंडियन स्टँडर्ड टाइम चालू असतं सगळं मोबाईलवर देखील करतं, 8 वाजले सगळ्यांच्या घड्याळात, तेव्हा आपल्याही घड्याळात 8 वाजायचे असतील तर 7 ही वेळेवरी वाजायला लागतात. 6 ही वेळेवरी वाजणं आवश्यक आहे, 5 ही वेळेवरी वाजणं आवश्यक आहे. 5 वाजता तेव्हा 8 वाजता 8 वाजतील. एक कृती जर तुम्ही करायला घेतली तर ती कृती तुमच्या पुढच्या आणि मागच्या 2-5 कृती सुधारते. पण कोणीतरी हे करावं लागतं. आज अनुग्रह झाले तेव्हा मी सांगितलं की स्वामीजींनी अनुग्रह दिला तेव्हापासून मी ध्यानाला बसतो आहे. माझे एकही दिवस ध्यान चुकलं नाही. कसं चुकेल? कारण ध्यान चुकणं हा तुमच्या अंतरात्म्याचा अपमान समजा. असं कसं होईल? मी ठरवलं ना, दुराचारी जो असतो तो संकल्पाबाबत फार पक्का असतो. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी जैसा पुराला महापुरी न मदतून झाला. महापुरात पुढणारा केवळ संकल्पामुळं बाहेर आला न मरता.
तयाचे जीविकर ऐल घडिये आले म्हणून पुराने पदे वाया तो पुन्हा होता पण आता ऐल घडीला आल्यामुळं त्याचं आता पुन्हा राहिलं राहून गेलं आता त्याचं की वाचा संधी त्यांनी मुलेची पाप केले शेवटली या भक्ती भक्तीला सुरुवात केली ना आता ती भक्ती जीवन उभारून नये तिथं ती बघून घे या राखी दुष्कृती जरी जागला तरी अमुताप कीर्ती नाला नाहूनी मजा तू आला सर्व भावे म्हणून ज्ञानेश्वरी हे भगवद्गीता गीतेचं काय सुविधाला वाटी असं म्हटलं जात भगवद्गीतेमध्ये जे शब्द प्रगट करायचे राहून गेले ते शब्द देखील ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केले ज्ञानेश्वर महाराज असं म्हणायला किंवा मानायला तयार नाही ज्ञानेश्वर महाराज कर्ण सांगतात त्याला भक्ती प्राप्त झाली प्रथम त्याला पश्चाताप झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो अमुताप कीर्ती न्हायला तर पाहिजे जसा वाढल्या वाढल्याला अनुताप झाला पश्चाताप झाला आणि पश्चाताप नेहमी एकदाच होतो रोज रोज पश्चाताप याला काही अर्पण नसतो मग ते व्यसनी माणसं असतात रोज म्हणतो की मी हे करणार नाही वाईट आहे हे मला समजतं पण त्या वाईट वाटण्याला मग तेवढाच अडथळा होतो तसं नसलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो जरी दुष्कृती असला तरी देखील त्याला पश्चाताप झाला नाहूनी मज आतू आला सर्व भावे आता पवित्र तयाचेची कुळ अभिजात्यतेची निर्मळ तोच आता तुझी म्हणायला त्यांनी जसं चरित्र लिहिलं तसं चरित्र करणं भगवंतांना क्रमप्राप्त करणं जन्मलयाचे फळ तयासीच जोडले तो सकळणी पडली नला तपे तोच तपी नला अष्टांग अभ्यासीला योगू देते एवढंच नव्हे तर भगवंत असं म्हणतात की तो त्वरित धर्मात्मा होतो क्षिप्रम म्हणजे तुरंत त्वरित त्याला पश्चाताप व्हावा त्याचं आचरण सुधारावं त्याने भक्तीच्या मार्गाला जावं आणि भक्तीच्या मार्गाला गेल्यानंतर तो पवित्र होऊन जावा तो धर्मात्मा म्हणून ओळखला जावा त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते अर्जुना तू लक्षात घे की माझ्या भक्ताला कधी नाश नसतो तसा कर्माचा नाश नाही तसा भक्तीचाही नाश नाही ध्यानाचाही नाश नाही स्वल्प मक्त्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया थोडी थोडी जरी सुरुवात केली तरी नंतर पुढे जाऊन महत्व भयापासून मुक्त झाल्याखेरीज राहत नाही तो आता अवसरे मज सारिका होईल ऐसा अनभाव तुझं जाईल आता अमृता आत राहील तया मरण कैसे तो कालांतराने माझ्यासारखा होईल असंही म्हणणं नाही जो अमृतामध्ये उडी घेऊन राहिला त्याला मरण कसं रामकृष्णांनी एकदा विचारलं की तू ब्रह्मर झालेला आहेस आणि अमृताने भरलेला काठो का त्याला आहे तू अमृत कसं दिशील तर नरेंद्र असं म्हणाले त्याचा काठावर बसेल आणि शिव गुरुदेव आणि अमृताचं सेवन करेल अरे त्याचं पडणं अमृताचा त्याला आहे तुला मरण कसं येईल पण सूर्य जो वेळून उदयते त्या वेळात ती रात्री उदयते ज्या वेळेला सूर्य नसतो तेव्हा त्याला रात्र असं म्हणतात त्यांनी माझी भक्ती विनं जे केले ते महापापच होते म्हणून मी तयाची या चिंता माझी जवळी कपडली सुद्धा तेव्हा ती तो तत्वता स्वरूप माझे त्याचा तिथे तिथू लावीच आहे त्याच्या आतील कोण हे गौरव तिथे एका दिव्यांनी दुसरा दिवा लावल्यानंतर पहिल्यांदा लावलेला दिवा कोणता हे जसं ओळखता येत नाही त्याचा सर्वस्त्र जो मजब होते तो किती होऊन थाके असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी फार महाग केलेली आहे निरूपणामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुलाचार्यातला तुलाचारी काय केले हा पैसा हा तथा शूद्र हा शेती याची पाळणी करते. खरं म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी अत्यंत प्रेमळ का असते जी भक्ताच्या ठिकाणी अभिप्रेता त्यांच्या ठिकाणी सहनशीलता असते सेवाभाव असतो पण ही जी प्रेमळता असते ती आसक्तीमध्ये परिवर्तित होते. त्यांच्या ठिकाणची जी सहनशीलता असते त्या सहनशीलतेमुळं कदाचित त्या जास्त जास्त गुंतत जातात. प्रेम करणं आणि सहनशील असणं आणि सहनशील राहणं आणि परत प्रेम करणं त्यामुळं आसक्ती केवळ गुंतून जातात पण स्त्रियांची प्रकृती ही परमार्थाला अधिक अनुकूल समजली जाते कोणापेक्षाही. तसं शूद्र हा वैश्य हा तथा शूद्र हा खरं म्हणजे समाजाच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पोहोचवण्याचं काम करणारे ते वैश्य योग्य तो मोबदला घेऊन समाजाची अत्यंत सेवा करणार पण त्याच्यामध्ये मधला लाभ किती घेतात आणि किती घ्यावा याचं तारतम्य सुटून लोक निर्माण होण्याची शक्यता असते. तसं पूर्वीच्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला दिलेली जी कामं होती ती कामं आपल्या आपल्या तरीने समाजामध्ये सहभाग घेऊन करत असताना जी उरलेली सेवेची कामं होती ती सेवेची कामं करणारा जो समाज होता त्याला पूर्वीची कामं करण्याची सवय करून सुटून गेलेली होती एवढाच त्यांचा दोष त्याचा त्याच्यात काही दोषी नव्हता. म्हणून सामान्यतेने जर मला भसतील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते पापयोगीही होतो का ते श्रुता वीतही न होतो का तरी मजसी तुकिता तुका तुकी नाही पाहेपा भक्ती त्यांनी आखिलेपणे दैती देवा आणिले उणे माझे दृष्टी नत्व लेणे जयाची महिमे तो प्रल्हाद मुला मजसाठी एकदा बहुते संकटे सदा केली का जे निया द्यावे ते गोष्टी तयारची असोडे. खरं म्हणजे दैत्यकुळामध्ये जन्माला आलेला अनेक संकट माझ्यासाठी सहन करणारा एरवी दैत्यकुळ साचवकारे तरी इंद्रही सरी मला हे उपरे म्हणून भक्ती का एक सरे जाती प्रमाण म्हणून भक्ती इतर प्रमाण जाती इतर प्रमाण राजांची अक्षरे ये कामा एका जया पडती तया कामासाठी जोडती सगळं वस्तू राजाज्ञा एखाद्या चांबड्यावर जर गुंतवली तर त्याच्याकरता म्हणून सोनं देखील इतर होता येतं. एखाद्या कागदावर जरी उमटली 1000 रुपये आणि गव्हर्नर आय प्रॉमिस टू पे असं गव्हर्नर आरबीआयच्या म्हटलं तर त्याला 1000 रुपये एवढी किंमत प्राप्त होऊ शकते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की राजाज्ञेची अक्षरे आहती ही कामा एका जया पडती तेव्हा चंदी नाणं त्याच्याऐवजी तांब्याचा वापरही केला जात असावा तया कामासाठी जोडची सगळं वस्तू तरी ते चांबड्याला काय किंमत पण राजाज्ञेचा कसा असला की झालं वाचून सोने रुपये प्रमाण नव्हे एक राजाज्ञाची समर्थ आहे त्याची काम एक जैल आहे त्याने विकती आघवी तैसे उत्तमत्व तैची तरे तैची सर्वज्ञता स्तरे जै मनोवृद्धीकडे माझे विक्रेवे म्हणून ही कुळ जाती वर्ण हे आधवेचिका अकारण एका अर्जुना माझेपण सार्थक एक त्याची भदतेने भावे मन माझं आतून येते होवावे आले तरी आधवे कवची भावो असं म्हणून भगवंतांनी आपल्या स्वतःचे चरित्र तिथं सांगितलं तेवढं सांगतो मागे पा वालभाचे व्याजे ये प्रजांगणांची विजय मदतीन या काय माझे स्वरूप नव्हती माझ्या ठिकाणी प्रतिभाव धरून प्रजातल्या स्त्रिया माझ्याशी एकरूप झाल्या तेव्हा त्या माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्या नाहीत का ना तरी भयाचे विषय माझे कवितेची काय कौशे हा कधीही येईल असं भय जेव्हा निर्माण झालं तेव्हा तो पुरुषरूपच झाला असं भागवतात वर्णन आहे की अखंड वैरवर्षे चैत्यादिती किंवा शिशुपालादिकांना अखंड वैर धरून माझीच प्राप्ती झाली अगा सोयरेपणेची पांडवा माझे साहित्य यादवा पांडवांना सोयरेपणामुळे सुभद्रा त्यांची बहीण दिलेली होती ना तसेच माझे नातेवाईक यादव की ममजले वसुदैवा तिच्या सत्ता किंवा माझ्यावर विद्याचं प्रेम करणाऱ्या वसुदैवांना नारदा गुवा अक्रूरा शुका अनुसरण कुमारा या भक्तीने मनोधरा प्राप्त जैसा तैसाची गोपिकाची कामे त्यांनी आपल्या स्वतःचं चरित्र सांगताना देखील भगवंतांनी मी गोपींसाठी म्हणून मी प्रजात गेलो असं सांगितलं त्या कंसात व्यसंभ्रमे गेला घातका मनोधर्मे शिशुपाला पिता अगा मी एकूण राणीचे खाते मी निर्वाणीचं स्थान आहे मजे योगोपा प्रगतेही मार्गे भक्तीचा विषय विरागे अथवा वैरे म्हणून मी पारखा पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येत आणि भगतिया जाती जन्मावे मग भजी जयता विरोध व्हावे तरी भक्त का वैरिया व्हावे माझी याची भक्त तरी व्हावं किंवा वैरी तरी व्हावं पण माझं माझी भक्ती करावी अथवा माझ्याशी वैर धरावं अगा कवने एके बोले माझे पण जरी जाहले तरी मी होणे आले हाता मिळते कोणत्याही निशाणी तो माझा होऊ देत मग तो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्याचीच राहणार नाही त्या लागी पापयोगी अर्जुना कवैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी आहे ती त्या भगवद्गीतेचा दुराचार्यांना देखील कशी आहे असं सांगणारा किंवा स्वभाव वशात चरणा परमार्थाकरता खरं अनुकूल प्रकृती लाभलेली असते पण ज्या परमार्थ परमार्थाला अंतरतात अशा सर्व व्यक्ती देखील जर अनन्य भक्ती करतील तर काही क्रम सोडून द्यायला देखील भगवंत तयार आहेत असं भगवंतांनी सांगितलं भक्ती करतील त्यांना प्रेम लागेल त्यांची चित्तशुद्धी होईल त्यांची बुद्धीची स्थिरता होईल त्या मार्ग येऊन प्राप्त होईल याच्याकरता म्हणून माझ्या आत्मभावाचं सतत स्मरण करावं मग त्या वेगाने कर्म करावी ती कर्म व्हावी म्हणून ध्यान करावं वगैरे हा जो सगळा क्रम आहे हा सगळा क्रम देखील वेगवेगळं अनावश्यक आहे जर माझी आनंदमुक्ती लागेल तर मी त्याला प्राप्त होईल असं भगवंत सांगतात या साधना शिबिराच्या योगानी या नव्या अध्यायाचं थोडं बहुत अंतरंग खूप सांगणं कठीणच आहे. तसं जर पाहायचं झालं तर मी हा नववा अध्याय जवळपास वर्ष दीड वर्ष साध्यात होतो. हे सगळं एकत्र बसवायचं म्हणजे स्वामीजींच्या भाषेत एखाद्या हत्तीला सप्तशीमध्ये स्कुलावर जसं उभं करून दाखवतात तसं आहे. हे फार व्यापक आहे पण याचा झीज काय आहे, याचा सारांश काय आहे हे जरी आपल्याला कळलं तरी त्याची पुढे आहे. मला असं वाटतं की एक वर्षभर तुम्ही माझ्यापासून दूर असता येऊन काहीतरी एक उत्तम विचार साधकाला जो आवश्यक आहे असा विचार तुम्हाला ठेवून जाणं एवढंच मला करायचं असतं. म्हणजे जो विषय घेतलेला आहे त्या विषयाचा निशाणी या चार पाच दिवसांमध्ये तुमच्याकरता काय करू आणि काय नको असं मला होतं. त्या तळमळीपोटी माझी वाणी बोलत राहते पास आणि तुमच्या प्रेमाखातच मी इथे येत राहतो. त्या प्रेमाबद्दल भगवंत सांगताय ते प्रेम अंतकरणात जर वर्धिष्णू झालं नाही तरी फार मोठ्या शास्त्रीय मार्गाने थोडाच कोणीतरी उद्धरून जातो. संत संगती हा जो उपाय सांगितला जातो तो हाच आहे. भगवंत जे स्वतःचं उदाहरण देतात तेच सद्गुरूंच असतं. सद्गुरूच्या ठिकाणी जशी अनन्य मस्ती आपण करू तशी ती कृष्णचरित्रात जशी प्रगट झाली तशीच कामाला येते. म्हणून पण स्वामीजींच्या अवतीभोवती आपण एकत्र जमलो. आपला खूप मोठा आचार सुधारला एकदम. आपली कर्मणी संपूर्ण सुधारली. ज्ञानविचार फार मोठा आपल्या ठिकाणी पक्का ठसला. याच्याऐवजी केवळ संगतीवर भरोसा ठेवूनच आपण चाललो. आपण तसेच चालणारे आहोत असं असल्यामुळं हे कथन जे आहे हे कथन आपल्या फार उपयोगाचं आहे. याचा अर्थ जे आधीचं कथन आहे ते निरुपयोगी नाही पण कुठूनतरी प्रारंभ तर व्हायला लागतो. तसं संत संगतीतून प्रारंभ व्हावा, भक्तीतून प्रारंभ व्हावा असं सांगणारा हा अध्याय आहे. तसा प्रारंभ आपल्या जीवनामध्ये करावा घडलेलाच आहे. तो क्रमाने सिद्धीला जावा. तुकाराम महाराज म्हणतात उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो. जो भाव निर्माण झालेला आहे तो सिद्धीला जाण्यासाठी देखील खरं म्हणजे कृपेची आवश्यकता आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. किती लोक मध्येच परमार्थ सोडणारे आहेत काय आड येतं कळत नाही, काय राहून जातं कळत नाही. भोग जर असेल तर संकल्पच कमी पडतो, निश्चयच कमी पडतो, प्रकृती डोकंवर काढते आणि सगळं जमवत आणलेलं गणित विसरून जात. तसं होऊ नये म्हणून एक दरीला जिथली आम्ही रघू माईचा पती त्याने झाले माझे काम निवारला पवश्रम असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं कुठेतरी आपण सर्वांनी मिळून करावं असं सांगणारा हा अध्याय आहे. मी याचा अर्थ जसा श्रीकृष्ण परमात्मा तसा आता सांप्रत काही आपल्याला स्वामीजी आहेत दुसरं कोण आहे. भूदेव तंत्र याच्याखेरीज बाकीचे सगळे देव होऊन गेलेले आहेत त्यांनी देव ठेवलेला आहे. आता आपल्या परीने आपल्या पक्षी देव म्हणजे चालते बोलते चंद्रमय जे अलांचन मार्तंड जे तापहीन असे जे संत आहेत सद्गुरू आहेत तेच आपल्याला देव आहेत. बाकीचे देव कोपातून बोलत नाहीत आपल्याचे. असं असल्यामुळं आपण स्वामीजींची कास बळकट करून चाललो आणि एका कलकत्त्याला घाटावर उभं असताना रामकृष्ण आपल्या शिष्यांना म्हणाले की हे जे समोरचं मोठं जहाज आहे ते जहाज अमुक ठिकाणी कधी पोहोचेल ते आता निघालेलं आहे, त्याची पोहोचण्याची वेळ 4 तासांनी आहे, तिथं ते बरोबर पोहोचत. आणि जे खोडकं आहे ते खोडकं तेही निघालेलं आहे, ते कधी पोहोचेल ते कधी पोहोचेल काही सांगता येत नाही. हवा जर अनुकूल असेल, जर प्रतिकूल असेल, अथवा ते कोवऱ्यात जर सापडलं तर एखाद्याला पोहोचणार तेही नाही. पण हेच खोडकं त्या जहाजाला जर बांधलं तर कधी पोहोचेल, ते जहाज पोहोचेल तेव्हाच ते खोडकं देखील पोहोचेल. तसं सांगणारा हा अध्याय आहे. म्हणून आपली होळकी आपण त्या क्रुझरला बांधून टाकली म्हणजे की ते जेव्हा पोहोचेल तेव्हा आपलं होळकरी पोहोचल्याशिवाय
तत्वज्ञानी संत ओम
जय जय जय.